ओम नमो भगवते वासुदेवाय।
दुसऱ्या शब्दात
जीव आणि परमात्मा हे दोघेही जाणून घेणारे ज्ञाते असतात. अशा प्रकारे जीव सुद्धा स्वप्न आणि जागृत अवस्थेतील क्रियाकलापांचा अनुभव घेऊ शकतो. दोन्ही अवस्थांमध्ये ज्ञाता तोच असतो, परंतु तो गुणात्मक दृष्ट्या परब्रह्माशी एकरूप असतो. जीव ज्ञानाच्या बाबतीत गुणात्मक दृष्ट्या परब्रह्म समान आहे, परंतु परिमाणाचा विचार केल्यास परब्रह्म आणि त्याचा अंश असलेला जीव एक समान नाहीत. गुणांमध्ये ब्रह्माशी एकरूप असल्यामुळे जीवात्म्याला स्वप्नातील पूर्व कार्य आठवतात, तसेच जागृत अवस्थेतील सध्याची कार्येही जाणता येतात. ओम ज्ञान सुमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामि ददाति स्वपरान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथमितं तं सशिवं साद्वैतं सावधूतं प्रतिपूजितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणलिता श्रीविशाखान्वितां च पञ्चाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. या स्कंदामध्ये चित्रकेतू आणि भगवान संकर्ष जे आहे त्यांच्या भेटीविषयी परीक्षित महाराजांना सुखदेव गोस्वामी सांगतात. आणि इथं जे सांगितलं गेलं या अध्यायामध्ये की ज्यावेळी चित्रकेतूंनी भगवंताचं दर्शन घेतलं त्यावेळी ते पूर्णतः पवित्र झाले आणि त्यांची पापे सगळी धुवून निघाली. स्वस्था मनांतकरणो अभ्युद्यात्मणि प्रवृत्त भक्त्या प्रणयाश्वलोचना प्रदृष्ट रोमा मद आदिपुरुष. भगवंतांना पाहिल्यानंतर प्रणयाश्रु आनंदाश्रु त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले आणि ह्या भगवत प्रेमाच्या अश्वांमुळे ते रोमांचित झाले आणि अतिशय भक्तिभावाने भगवंतांना ते प्रार्थना अर्पण करू लागले. आणि त्यांच्या या प्रार्थनामध्ये वर्णन येते की जीव आणि परमात्मा यातला फरक काय आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की जास्त करून मायावादाचा प्रसार आहे. हा मायावाद म्हणजे नक्की काय आहे? 10-15 वर्ष झाली असतील ना, पण काय आहे हा मायावाद म्हणजे नक्की? त्याला प्रचंड बौद्धवाद म्हटला गेलाय. प्रचंड बौद्ध उच्चते मायावाद असत शास्त्र प्रचंड बौद्ध उच्चते असं शंकराचार्य स्वतः शिवजी सांगतात पद्मपुराणामध्ये. ते म्हणतात की हा जो मायावाद आहे हा काय प्रचंड बौद्धवाद आहे. प्रचंड बौद्धवादामध्ये काय आहे? आता हा बौद्धवाद म्हणजे काय? निर्वाण, महानिर्वाण काहीतरी मगाशी म्हणत होतो. काहीतरी आहे कोणाचं तरी. म्हणजे सगळं शून्यातून येतं आणि सगळं शून्यात जाणार आहे. म्हणजे असत शास्त्र ज्याच्यामध्ये सत्यताच नाही, असं जे काही शास्त्र आहे त्याला मायावाद म्हटलं गेलं. मा या, मा म्हणजे जे नाही ते. मग असं काय आहे जे नाही ते? जे नाही ते म्हणजे जीवाची स्वतःविषयीची जी धारणा आहे ती काय आहे? की मी हे शरीर आहे, देहोस्मी. आणि ह्या शरीराशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या. मग विचार करा की आपलं काय आहे या जगामध्ये. जे शरीर आपण स्वतःचं समजतो ते वैद्यकीय शास्त्रानुसार दर 7 वर्षांनी पूर्ण बदलतं. आता समजा मी जर 40-45 वर्षाचा असेल तर आत्तापर्यंत 6 वेळा मी शरीर बदललं. मग हे शरीर माझं आहे का? जर माझं असतं तर मी बदललं असतं का? माझी प्रत्येक गोष्ट मला आवडते आणि मी ती अगदी माझ्या हृदयाशी धरून ठेवतो ना. माझे मित्र, माझी जात, माझे संस्कार, माझे नातेवाईक, हे सर्व मी पकडूनच ठेवते ना. सोडते का त्यांना? नाही सोडत. मग जे माझं म्हणतो ते शरीर तरी माझं आहे का? नाही. कारण जन्माला यायच्या आधी ते केवळ कुणाचं तरी धातू कण होतं. ते दोन धातूंचे संयोग एकत्र झाल्यामुळे हे शरीर जन्माला आलं. ते शरीर ज्यावेळी बाहेर आलं त्यावेळी प्रत्येकाने त्याच्यावर आपापला हक्क दाखवायचा प्रयत्न केला. आई म्हणाली हा माझा मुलगा आहे, बाबा म्हणाले हा माझा आहे, बहीण म्हणाली हा माझा भाऊ आहे, भाऊ म्हणाला हा माझा भाऊ आहे. कुणाचं आहे नक्की? लग्न झाल्यानंतर बायको म्हणतो हे माझं शरीर आहे, मुलं झाल्यानंतर मुलं म्हणतात हे माझं शरीर आहे, डॉक्टर म्हणतो हे माझं आहे कारण तो ह्या शरीराशी उपचार वगैरे करत राहतो. सरटी शेवटी शरीर कोणाचं आहे? अग्नी म्हणतो शेवटी माझं आहे कारण मी त्याला जाळून भस्म करतो, कारण तोच ते नाश करू शकतो ज्याचं ते असतं, है ना. तुम्ही कोणाच्या दुसऱ्याशी जाऊन एखादी वस्तू फोडू शकता? नाही, कारण ती जबाबदारी तुम्ही घेत नाही पण अग्नी ते घेतो. कारण शरीरामध्ये असणारा अग्नी त्या शरीराचं पोषण करतो. मंद अग्नी झाला की माणूस आजारी पडतो, होतो ना. मग हे शरीर अंततः कोणाचं आहे? हे पंचमहाभूतांचं. पंचमहाभूतांवर माझी मालकी आहे का? मग जिथं माझी मालकी नाही तिथे मी माझी मालकी दाखवतो किंवा माझं प्रभुत्व दाखवतो, हा सर्वात मोठा मायेचा प्रकार आहे. बर, हा गुण येतो तरी कुठून? दिसेल त्याच्यावर प्रभुत्व करण्याचा. ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, जे काही दिसतं ते माझं आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे, हा सर्वसाधारण जीवाचा या जगतामध्ये आल्यानंतर समज आहे. किंवा अगदी योग्य भाषेत म्हणायचं गेलं तर गैरसमज आहे. काहीच नाही आहे स्वतःच याच्यामध्ये. आणि हे ज्ञान आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये दिलं गेलं. आणि आजकालचं जे काही ज्ञान, ज्याला आज ज्ञान म्हणतात, शाळेमध्ये शिकवलं जातं ते काय आहे? जड विद्या जत मायार वैभव जीवेर बनाय गधा. ही जड विद्या आहे कारण ही फक्त शरीराला कसं सांभाळायचं, कसं पोसायचं हेच फक्त ज्ञान देते. आणि जीवाला काय बनवते? गाढव. गाढव काय करतो? सर्वत्र हिरवळ असते पण ती खायची सोडून उकिरड्यावर जातो ते. आणि दिवसभर काय करत? दुसऱ्याचं ओझं वाहतं. नुसतं ओझं नाही वाहत, दुसऱ्याचं ओझं वाहतं. त्याच्यामध्ये त्याला काहीच मिळत नाही. आपली स्थिती तीच आहे. आम्ही काय करतोय? सुख सर्वत्र आहे पण शोधायचा प्रयत्न कुठं करतोय? उकिरड्या. थोडस ऐकायला जड वाटत की आम्ही थोडी उकिरडा जातो, पण जातो आम्ही. कारण ज्या गोष्टी नष्ट होतात, सडतात, त्या उकिरड्यावर टाकल्या जातात. शरीर काय आहे? मागच्या 5 मिनिटांमध्ये अक्षयाचा क्षय झालेला आहे आणि ते उकिरड्याकडे जाण्याचं सामान पण पोटात तयार झालेलं आहे. इदम शरीरम परिणाम पेशलम पतती अवश्यम शतसंधी जर्जरम. हे जे शरीर आहे हे परिणामांचं कारणीभूत आहे आणि शेकडो संधी आहे त्याच्यामध्ये, सांध्या आहेत ना, आणि जे जर्जर होतात 445 नंतर कळतं काय असतं ते. त्याच्या आधी थोडी रग असते अंगामध्ये, त्यामुळे सांधे वगैरे काय असतं याची कल्पना नसते. ज्यावेळी 400 ओलांडली जाते त्यावेळी मग चालू होतं. आणि जीव तरी सुद्धा या शरीरालाच माझं ममत्व समजून इतका अडकून बसलेला असतो की त्याची बाहेर पडायचीच इच्छा नसते. प्रभुत्व, स्वामित्व ह्या गोष्टी त्याच्या अंगात भिनलेल्या आहेत, मुरलेल्या आहेत. कशामुळं? कारण तो भगवंताचा अंश आहे. आणि भगवंत स्वतः सांगता की मी सर्व गोष्टींचा स्वामी आहे. का श्लोक आहे तो? 5व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. भोक्तारम सर्व यज्ञ तपसा, भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वर. मी सर्वांचा भोक्ता आहे, सर्व काही माझ्यापासून येतं आणि सर्वांचा अधिपती मी आहे. आणि इथे सांगितल्याप्रमाणे गुणात्मक दृष्ट्या जीव परब्रह्म समान आहे, त्यामुळे त्याच्यात हा देखील गुण आहे स्वामित्वाचा. त्यामुळे एखादा जर स्वामित्व नाकारत असेल तर समजावं काहीतरी गडबड आहे त्याच्यामध्ये. एक तर तो पूर्णपणे आध्यात्मिक आहे ज्यानं स्वतःचं स्वरूप समजलं आहे, ज्याला कळून चुकलं की तो कोण आहे. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, तो एक आपलं स्वामित्व सोडू शकतो. आणि दुसरा मूर्ख ज्याला काहीच माहीत नाही. भागवताच्या 3व्या स्कंदामध्ये जिथे विदुर आणि मैत्रेय ऋषींचा संवाद येतो त्याच्यामध्ये ते अतिशय सुंदर सांगतात की ह्या जगामध्ये 2 व्यक्ती अतिशय सुखी आहेत. कोणत्या? एक तर मूर्ख, अतिशय मूर्ख, ज्याला पडत मूर्ख म्हटलं जात, आणि दुसरा परमहंस. कारण दोघांनाही या समाजाशी लेणं देणं नसतं, असतं का? परमहंस देखील अवलियासारखे फिरत राहतात, त्यांना ह्या समाजातल्या नीती नियमांच काहीही फरक नाही पडत. आणि मूर्ख, त्यालाही काही नसतं ना समाजाचं. वस्त्र घातले का नाही घातले, काय खाल्लं का नाही खाल्लं, काय कुठे बसतो काही करतो, आणि त्याला कोणी काहीच बोलू शकत नाही. त्या खरं सुख तो भोगत असतो किंवा परमहंस भोगत असतो. आणि तुमच्या आमच्या मत सारखे सगळे मग मध्ये फक्त भरडले जातात, है ना. पूर्वी जात्यावर अन्न दळलं जायचं, काय व्हायचं त्यावेळी? जात्याच्या मध्यभागाला जे असतं ते शाबूत राहतं आणि जे एकदम बाहेर निघून जातं तेही शाबूत राहतं. दळलं कुठलं जातं? जे मध्ये सापडतं. आणि आम्ही काय म्हणतो? कशात? मस्त निवांत. काही निवांत, भरडलं जाते आपलं. प्रकृती क्रियमान आणि गुणे कर्म आणि सर्वशा यंत्रारूढ आणि माया, या मायेच्या यंत्राखाली सगळे भरडले जातात, है ना. पण खरोखर आम्हाला याची जाणीव आहे का? वाटतंय का आम्हाला की खरोखर आम्ही दुःखामध्ये आहोत? नाही वाटत. वाटत का? केव्हा? नाही वाटत. नाही वाटत. कारण मायेचा इतका मोठा प्रभाव आहे आमच्यावर. आत्ताच त्यांच्याशी बोलत होतो, कशा ठीक आहे आहे थोडंफार टेन्शन आहे. आता टेन्शन नसेल तर मग तुम्ही या जगात राहायला नाही का, है ना, निघायचं इथून मग थांबच. आणि टेन्शन आहे याचा अर्थ आम्ही अजून या जगात आहोत, कारण या जगाचा स्वभावच आहे काय आहे, दुःखानं भरलेलं आहे आणि अशाश्वत आहे. त्यामुळे येणारं सुख देखील इथे शाश्वत नाही आणि जाणारं दुःख देखील इथे शाश्वत नाही. हे जो जाणतो ना तो सुखी राहतो. प्रल्हाद महाराज म्हणून त्यांच्या उपदेशांमध्ये सांगतात की देहयोगीन देहिनाम यदवत लभते सुखम तदवत लभते दुःख. ज्यावेळी हे शरीर आम्हाला प्राप्त झालंय तर ह्या शरीरानुसार प्राप्त होणारं सुख आणि प्राप्त होणारं दुःख ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला मिळणारच आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला त्याचं परिमाण थोडंफार कमी जास्त होईल, पण ते दुःख आणि सुख मिळायचं ते मिळणार आहे, त्याच्यात फरक नाही पडणार. हा एखादा जर कृष्ण ग्रहग्रसित झाला असेल प्रल्हाद महाराजांसारखा तर त्या व्यक्तीवर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. आणि हे प्रल्हाद महाराजांच्या आयुष्यावरून आपण पाहतो. म्हणजे जीव ज्यावेळी भगवंतांशी आपला संबंध प्रस्थापित करतो आणि त्या संबंधाचा त्याला साक्षात्कार होतो आणि त्या संबंधाच्या जाणीवेनुसार ज्यावेळी जीवन जगायला सुरुवात करतो त्यावेळी तो सुखी राहतो. म्हणून खऱ्या सुखाची गुरुकिल्ली जर काय असेल तर ती आहे स्वतः आपण शरीर नसून आत्मा आहोत हे जाणणं. काही दिवसांपूर्वी असं चर्चा करत असताना विषय निघाला, भगवंताशी आपला संबंध मित्र म्हणून किंवा सखा म्हणून किंवा अन्य जे पाच रस आहेत त्याच्यामध्ये प्रस्थापित करणं ही खूप मोठी गोष्ट झाली. केवळ मी शरीर नसून आत्मा आहे हे जाणणं हे देखील तुम्हाला इतकी प्रचंड शक्ती प्रदान करतं की तुम्ही त्याचा कधी विचार न करू शकत. पूर्वीचे जे काही आमचे मोठे मोठे ऋषी मुनी होऊन गेले, ज्यांनी ज्योतिषशास्त्रावर ग्रंथ लिहिले, ज्यांनी वैश्विक किंवा वैशाषिकी किंवा सांख्य तत्वावर याच्यावर ज्यांनी ज्यांनी लिखाण केलं ते लिखाण आणि आत्ता बाह्य सामग्रीच्या किंवा बाह्य आविष्कार जे आहेत विज्ञानाचे त्याच्याद्वारे जे काही ज्ञान पडताळून पाहिलं जातं ते आणि त्यावेळी त्यांनी लिहिलेलं ज्ञान याच्यामध्ये अगदी सूतवर देखील फरक मिळत नाही. उलट त्यांचं ज्ञान हे खूप अचूक आहे. जसं भागवतच्या पाचव्या स्कंदामध्ये ग्रहांमधील वेगवेगळ्या जल वायू अग्नी यांच्या स्तरांमधील जी काही मापं दिलेली आहेत मोजमापं काढलेली आहेत वेगवेगळ्या ग्रहांमधलं अंतर काय आहे ते आणि आत्ता ह्या आधुनिक विज्ञानाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्यांनी जे काही शोधलेली ही मापं आहेत ही सगळी जुळून येत आहेत. हे कसं शक्य झालं त्यांना, त्यावेळी तर काय अशी साधनं नव्हती, परंतु त्यावेळी लोकांच्याकडे असं सामर्थ्य होतं की ज्याद्वारे ते स्वतःला जीव जाणून जीवाचा एक गुण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलंय की सर्वगत. हा सर्वगत म्हणजे तो सर्वत्र जाऊ शकतो. तर मी हे शरीर नसून आत्मा आहे जाणणाऱ्या व्यक्तीनी केवळ एवढंच नाही जाणलं की मी आत्मा आहे, परंतु त्या आत्म्याच्या स्तरावर ते राहू शकत होते, ते जगू शकत होते, त्या जाणीवेद्वारे ते जीवन जगत होते. त्यामुळे हे सर्व आविष्कार त्यांना ते प्राप्त झाले. स्वतः जाऊन तिथे येणं, ती ते सर्व पाहणं आणि लिहिणं आणि केवळ यंत्रांच्या द्वारे ती गोष्ट जाणणं, याच्यामध्ये खूप फरक आहे. जसा एखादा कॅमेरा एखादी गोष्ट रेकॉर्ड करत असेल आणि तुम्ही ती पाहत असाल, तर दोघांच्या मधला फरक काय आहे? भावना. जिथे भावना असते तिथे अचूकता असते, तिथे चुकत नाही माणूस. यंत्र काही वेळा दगा देऊ शकत कारण त्याला त्याच्याशी काय लेणं देणं नसतं, पण ज्यावेळी लेणं देणं असतं, भावनिक संबंध असतो, त्यावेळी प्रत्येक गोष्ट ही अचूक आपण हेरून ठेवतो, साधून ठेवतो. तर पूर्वीच्या ऋषी मुनींनी आपण जीवात्मा आहोत हे जाणून जीवात्म्याच्या सर्व ज्या शक्ती आहेत त्या पूर्णपणे उपयोग करून घेतल्या. त्यामुळे इथं बसून जसं महाभारताचं वर्णन संजयांनी केलं, महाभारतामध्ये त्याने जे काही कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर घडत होतं ते सर्व ते हस्तिनापूरमध्ये बसून पाहू शकत होतं. कसं काय? तर जीवाचं जे खरं सामर्थ्य आहे त्या अमर्याद सामर्थ्याचं त्यांना जाणीव होती. ते आपणही करून घेऊ शकतो, मग त्याच्यासाठी गरज कशाची आहे? साधनेची. जी आपण साधना करतोय त्याच्यामध्ये जर तुम्ही सिद्ध झाला ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात. जसं बंसीदास बाबाजी होते मागच्या शतकामध्ये, ते एक असे परमहंस होते की बसायचे नवद्वीपमध्ये आणि लीला व्हायचे वृंदावनमधल्या. कधी कधी वृंदावनमध्ये असायचे आणि नवद्वीपमधल्या लीला व्हायचे. नवद्वीप मध्ये काय भगवंत खाताय त्याविषयी वर्णन करायचे. हे कसं शक्य आहे? ही तर केवळ एक झलक झाली की तुम्ही हे शरीर नसून आत्मा आहोत ह्या जाणीवेचे. आणि आम्ही विचार करतो की मी साधना करतोय, मी आता भक्त झालोय. भक्त होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण केवळ मनुष्य होणं याच्यासाठी चार नियमांचं पालन आहे. आणि ते चार नियम पालन करून ज्यावेळी तुम्ही साधना कराल प्रॉपर आपले, साधनेची सर्व अंग आली त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आजच्या विग्रहांची सेवा आली, तुमचं नित्यनियमाचं जप आला, आहार आला, भगवंताचा प्रसाद ग्रहण करणं आलं, साधूंचा संग करणं आलं, त्याच्यानंतर ग्रंथांचं वाचन आलं. ह्या जर गोष्टी नियमित होत असतील तर निश्चित रूपानं आपण जीवात्मा आहोत ही जी जाणीव आहे ही पूर्णतया आपण प्राप्त करू शकतो. आणि ज्यावेळी या जीवात्म्याच्या स्तरावर येऊ त्यावेळी खरी भक्ती सुरू होऊ शकते, त्यावेळी खरी साधना सुरू होऊ शकते. त्यावेळी कमीत कमी हा स्तर प्राप्त करणं की मी हे शरीर नसून आत्मा आहे, आणि त्यासाठी सर्वात उत्तम अर्चा विग्रहांची सेवा. तुम्ही पहा, ज्या ज्यावेळी तुम्ही भगवंताच्या सेवेमध्ये असताना त्यावेळी तुम्ही शरीरातले सगळे व्याधी वगैरे सगळं काही विसरून जाता. होतो अनुभव कधी कधी? समजा तुम्हाला पाठदुखी असेल, बाकीच्या वेळी तुम्ही बसला असाल तर जास्त जाणवतं, आणि तेच तुम्ही भगवंताला शृंगार करत असाल, काय होतं? जाणवत नाही. ज्यावेळी शृंगार करून खाली पाय ठेवता त्यावेळी जाणवतं, अरे देवा, मग आठवण होते की हे शरीर आहे, मी अजूनही शरीर आहे. त्यामुळे प्रभुपाद एकदा त्यांच्या सकाळच्या भ्रमणाच्या वेळी वृंदावनमध्ये होते आणि अचानक त्यांनी एका मंदिरामध्ये घंटा नाद ऐकला आणि शंखध्वनी ऐकला, थांबले थोडं आणि म्हणले हे जे आहे ना हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे, हे जीवनाचं सार्थक आहे. लोकांचे कान एकदम उभे झाले म्हणजे हे काय प्रभुपाद काय म्हणतात असं काय आहे की जे जीवनाचं सार्थक करून देणार आहे. तर प्रभुपाद म्हणाले हा पुजाऱ्याचं आयुष्य पहा हे खरं जीवनाचं सार्थक आहे. कारण ज्या गोष्टी त्यानं भगवतधामात करायच्या आहेत त्याच गोष्टी तो इथं करतोय. भगवंताला शृंगार करतोय, भगवंताला उठवतोय, भगवंतासाठी भोग बनवतोय, भगवंतांना भोग दाखवतोय, भगवंतांना शयन देतोय. या सर्व गोष्टी आम्हाला नित्यरूपाने भगवतधामात करायच्या आणि तेच तो इथे करतो. म्हणजे पुजाऱ्याचं आयुष्य किती महत्वाचं आहे की तो नेहमी भगवंताशी आपला संबंध प्रस्थापित करू नये. आणि आम्ही काय करतो, जो बाकी काहीच नाही करू शकत त्याला पुजारी म्हणून पाठवतो. है ना, मंदिराची पद्धतच आहे सगळ्या मॅनेजमेंटना असंच वाटतं. जो बाकी काही करू शकत नाही ना, जो बुक डेझोल्युशन नाही करू शकत, जो पैसा गोळा नाही करू शकत, जो चांगलं प्रवचन नाही देऊ शकत, त्याला पुजारी सेवेत मंदिरात राहून तेवढं तर करेल. पण त्यांना हे माहीत नाही की त्याला किती मोठी संधी देत आहेत ते, की भगवंताच्या नित्य जवळ राहण्याची. पुजारी म्हणजे काय असतो विचार करा ना, की जो नेहमी भगवंताचा विचार करत असतो, अरे आता सहाचा भोग दाखवायचा आहे, अरे अरे कुकिंग करायचं आहे, अरे आज हार बनलेले नाही आहेत, आता हार बनवायला कुणी येणार आहे, फुलं संपलेली आहेत, फळं आणायला हवीत, कुणासाठी विचार करत असतो हा, स्वतःसाठी. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आहे की विशेष करून ग्रहस्थानी अर्चा विग्रहांच्या सेवेमध्ये लागावं. कारण व्यवहारामध्ये बऱ्याच लोकांशी आपला संपर्क येतो. काही नास्तिक असतात, काही नालायक असतात, काही अधार्मिक असतात, अशा लोकांशी आपला दिवसामध्ये व्यवहार करताना बऱ्याच वेळा संबंध येतो. त्याच्यामुळं थोडंफार कलुषता येते आपल्या शरीरामध्ये, वाणीमध्ये. तर ती नष्ट होण्यासाठी, शारीरिक आणि आंतरिक दोन्ही शुद्धता होण्यासाठी अर्चा विग्रहांची सेवा खूप महत्वाची आहे. कारण ते तुम्हाला तुमचं स्वाभाविक जे स्वरूप आहे त्याचं तुम्हाला जाणीव करून देत. गुणात्मक दृष्ट्या आपण भगवंताशी एकरूपच आहोत. कारण भगवंतांचे अंश असल्यामुळे भगवंताचे सर्व गुण आपल्यामध्ये आहेत, फक्त परिमाण जे आहे ते कमी. जसं समुद्र आणि समुद्राचं पाण्याचं थेंब, दोघांच्या मध्ये रासायनिक गुणधर्म सारखेच असतात, पण तो प्रमाण त्याच्यामध्ये फरक असतो. आणि तीच गोष्ट इथे सांगितली गेली. जीव विसरतो, काही गोष्टी आठवतात, काही गोष्टी आठवत नाही. मग भगवत अंश असल्यामुळं काही गोष्टी ज्या स्मरणात राहतात त्या त्याला मदत करतात. मग ते जागृत आणि स्वप्नावस्थेविषयी या श्लोकामध्ये सांगितलं गेलं की स्वप्नामध्ये पाहिलेली काही वेळा स्वप्न जी असतात, म्हणजे झोपेमध्ये पाहिलेली काही स्वप्न जी असतात काही वेळा लक्षात राहतात आणि काही वेळा आपण विसरून जातो. त्याच पद्धतीनं गतजन्मात केलेली काही कर्म असतात ती आपल्याला काही वेळा आठवतात, काही वेळा विसरून जातात. हा भगवंताचा अंश असल्यामुळं असणारा आम्हाला असलेला एक दुर्गुण म्हणता येईल ऍक्च्युअली. कारण भगवंतांप्रमाणे आपण पूर्ण नाही, अंश असल्यामुळे आपली स्मृती जी आहे ती नेहमी आच्छादित होऊन जाते, कधी मायेमुळं कधी भगवंतांच्या योगमायामुळं. कधी कधी भगवंतांच्या योगमायामुळं देखील आपण आपल्याला विसरतो, पण ते विसरणं भगवंताच्या लीलेमध्ये महत्वाचं असतं, त्याच्यामुळे लीलेचा आस्वाद वाढतो. पण आपण स्वतःहून ज्यावेळी भगवंतांना विसरतो त्यावेळी काय होतं, आपण ह्या भवबंधनामध्ये अडकून पडतो. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ॲक्च्युली भगवंत इथे चित्रकेतूंना ही गोष्ट सांगतात. स्वतः भगवंत ही आम्हाला गोष्टीची आठवण करून देत आहे. कारण भगवंत स्वतः सांगतात की मत्ता स्मृती ज्ञानम अपोहनम च, माझ्यापासूनच स्मृती आणि विस्मृती दोन्ही येतं. हे खूप वरदान आहे, मोठं माहीत आहे. गतजन्मातल्या सगळ्या जर स्मृती राहिल्या तर काय होईल आपलं, फुटून जाईल डोकं, हां जाईल ना. म्हणून भगवंताचे आपला उपकारच म्हणायचे की ह्या गोष्टी आपण विसरतो. आता समजा एखादा जर ट्रक खाली येऊन मेला असेल मागच्या जन्मामध्ये, अगदी मेंदूचा भोगा झाला असेल, ते जर ह्या जन्मी आठवलं तर सुखाने जेवू शकेल, चार घास खाऊ शकेल का, मला बस तोंडात खास घालतोय आणि समोर ते एकदम दिसायला आलं काय होईल, नाही. म्हणून काही वेळा विस्मृती हे देखील आपल्यासाठी वरदान आहे. पण कुठल्या गोष्टीची विस्मृती, या जगातील दुःखांची. पण दुःखच आठवत बसलो तर सुखी नाही होऊ शकणार. पण दुःखांचं स्मरण मात्र राहायला हवं की जेणेकरून सुख काय आहे हे कळेल आम्हाला. नेहमीच गोड खाल्लं तर त्या गोडीविषयी तिटकारा येतो. एखाद्या वेळी थोडस तिखट खाल्लं तर मग गोडीची किंमत कळते. त्यामुळं ह्या जगामध्ये सुख जे आहे ते उपभोगण्यासाठी देखील दुःखाची झालर हवीच, म्हणून आपण इथे. त्यामुळे येणारं दुःख हे अशाश्वत मानून शाश्वत सुखाच्या मागे जाणं हेच बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. आणि ती समज यावी म्हणून हे सर्व संवाद श्रीमद भागवतम मध्ये आहे. अन्यथा काही प्रयोजन नाही या सर्व गोष्टींचं. जीवनाची समसिद्धी भगवंतांना प्रसन्न करण्यात आहे एवढंच समजावून सांगण्यासाठी या सर्व गोष्टींची गरज आहे का? आहे, नाही असं नाही, आहे. म्हणून तर परीक्षित महाराजांना ते सांगतायत. नाही तर सरळ सांगितलं असं नाही की भगवंता प्रेम करा आणि बस झालं म्हणून. पण तेवढंच सांगायसाठी हे सगळं सांगितलं गेलं का? कारण ते योग्य प्रकारे आमच्या गळी उतरवावं म्हणून. कारण जे तुम्हाला दिलं जातंय ते किती मौल्यवान आहे हे जर नाही समजलं तर माकडाच्या हातात मोत्याचा हा काय होणार, चावून फेकून देणार, त्याला काय कळतं. त्यामुळं हे ज्ञान द्यायच्या आधी त्याची एक पार्श्वभूमी इथे भगवंत तयार करतात की जेणेकरून तुम्हाला काय मिळतंय हे तरी कळावं. म्हणून भागवतामध्ये ह्या सर्व गोष्टींचं वर्णन केलं गेलंय. नाही तर मग दहावा विषय आश्रय तत्व आहेच ना, डायरेक्ट दहाव्या स्कंदावर बोलले असते. पण तिथे पोहोचेपर्यंत तुमची मानसिक स्थिती काय असायला हवी, ती मानसिक स्थिती तयार करण्यासाठी हे सर्व ज्ञान भगवंत इथं देतात. थोडं कंटाळवाणं वाटतं ऐकायला, कारण सिद्धांत आहे आणि सिद्धांत इतक्या लवकर गळी पडत नाही. कारण जन्मोजन्मी भोग करण्याची प्रवृत्ती असल्यामुळं ते सोडा म्हणून सांगणं जे जातं ते कोणाला ऐकायला बरं वाटतंय, नाहीच ना. अरे इतके आयुष्यभर केलं आम्ही, इतकी वेगवेगळे जीवन जगलो, त्याच्यामध्ये सर्व भोग केलेत, ते एका जन्मात थोडी सोडू शकतो, जाईल का? त्यामुळं विचार करावा लागेल. कारण ह्या गोष्टी जोपर्यंत आपण समजू शकत नाही तोपर्यंत खरोखर भगवत लीलेमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. कारण भगवंताच्या लीलेमध्ये प्रवेश करायचा असेल तर ह्या देहात्म बुद्धीच्या स्तरावरून उतरलंच पाहिजे, अन्यथा नाही. अहो शिवजींसारख्या व्यक्तीला देखील देहात्मभाव सोडावा लागतो. ज्यावेळी शिवजी गोपेश्वर बनले त्यावेळी काय झालं, ज्यावेळी त्यांनी पाहिलं की पार्वती सुंदर श्रृंगार करून कुठेतरी चालली आहे, त्यांनी विचारलं कुठे चालले तू, त्याने मी चालले देवाच्या रासलीलेमध्ये. म्हणले अच्छा, मी नाही येऊ शकत का? म्हणजे तुम्ही कशी आहात, तुमच्याकडे अहंपणा आहे, पुरुषत्व आहे, भोग प्रवृत्ती आहे. पुरुष भाव जोपर्यंत जात नाही, भोग प्रवृत्ती जो जात नाही, तोपर्यंत कोणी भगवंताच्या रासलीलेमध्ये प्रवेश नाही करू शकत. शिवजी म्हणाले मलाही यायचंय पण काय करावं लागेल. म्हणले हे सोडा सगळं, मग जर शिवजींना सर्वस्व त्याग करावा लागेल, ज्या वैराग्याची मूर्ती मांडलं जात त्यांना जर सर्व काही सोडावं लागत असेल तर तुम्ही आम्ही काय आहात मग. आणि तुम्हा आम्हाला जर सोडायचे झालं तर सर्वात महत्वाची गोष्ट सोडायची ही देहात्मबुद्धी. आणि म्हणून भगवंत भगवद्गीतेची सुरुवात करतात ते कुठलं ज्ञान देऊन, ते हिनो अस्मिन यता देहे कौमार यवन चरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्त तृण म्हणजे. कोण आहे धीर जो जाणतो की तो हे शरीर नसून आत्मा आहे. केवळ ही जरी गोष्ट कळली ना तरी जीवन सार्थक झालं, मग बाकीच्या गोष्टी पुढच्या जन्मामध्ये करू आपण. पण कमीत कमी ह्या जन्मामध्ये हे तरी जाणून घेऊ की बाबा हे मी शरीर नाही आहे, ह्या शरीरापासून अभिन्न भगवंताचा एक अंश एक जीवात्मा आहे. आणि त्या स्तरावर मग कार्याला सुरुवात केली तरच होऊ शकतं. द्रौपदानी काय केलं, 70 वर्ष लागली त्यांना तिथंपर्यंत पोचायसाठी. आणि ज्यावेळी आत्म्याच्या स्तरावर आले त्यावेळ पाहिलं ना तुम्ही काय चमत्कार केला. मग तुम्हाला जाणवत असेल की ह्या वयाच्या अवस्थेमध्ये शरीर किती साथ देत. आणि विचार करा त्यावेळी त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य लिहायला चालू केलं, भागवतमवर भाष्य लिहिलं, चैतन्य चैतामृतवर भाष्य लिहिलं, जगात अकरा वेळा भ्रमण केलं. हे कसं शक्य झालं? जोपर्यंत आत्म्याच्या स्तरावर येत नाही तोपर्यंत हे शक्य नाही आहे. शरीराच्या स्तरावर ह्या गोष्टी होऊ शकत नाही, कारण स्मृती इतकी विरळ होत जाते की सकाळी वाचलेलं संध्याकाळी लक्षात नाही राहत. हा तुम्ही काय लिहिणार कॉमेंट्री मग? विचार करा, 20,000 श्लोकांवर किंवा 18,000 श्लोकांवर व्याख्या द्यायची म्हणजे किती स्मरण हवाय, कुठून येत आहे? शरीराच्या स्तरावर असणाऱ्या व्यक्तीची लक्षणं आहेत काही, 2 वेळा हार्ट अटॅक येऊन गेला 40 दिवसाच्या प्रवासामध्ये, तरीही व्यक्ती उभी आहे. केवळ उभी नाही अख्ख्या जगाला वेड लावून टाकलं. कसं शक्य झालं? भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचा उद्या आविर्भाव आहे की तिरोभाव आहे? तिरोभाव आहे उद्या. तर त्यांनी जे शेवटचे उपदेश केलेत त्याच्याविषयी आपण उद्या चर्चा करू. खूप महत्वाचे उपदेश आहेत. जर खरोखर आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक गौडीय अनुयायी म्हणून जर काय करायचं असेल तर काय आमची भावना हवी, ती त्यांनी अतिशय सुंदरपणे त्यांच्या शेवटच्या अगदी शेवटच्या म्हणजे 23 नोव्हेंबर 1936 त्याच्यामध्ये दिलेला आहे उपदेशामध्ये. उद्या आपण त्याच्याविषयी चर्चा करू. पण खूप महत्वाचं आहे जाणून घेणं, कारण जोपर्यंत आमच्या आचार्यानं आमच्याकडून काय अपेक्षित आहे हे आम्ही जाणून घेऊ शकत नाही तोपर्यंत नाही आम्ही गंभीरतेनं साधना करू शकत. नाही तर मग चाललंय आपलं काय, सकाळी उठायचं 4:30 मंगलआरती करायची, 7 वाजता शृंगार दर्शन होतंच, 8 वाजेपर्यंत कसं तरी वेळ काढायचा, 9 वाजले प्रसाद घ्यायचा, मग काय तर बाकीचं आठवायचं आणि झोपायचं, पुन्हा संध्याकाळायचा. हे आयुष्य चालूच राहणार आहे. याच्यात पण सुख आहे, कारण कमीत कमी बाहेरच्यांची हजामी करण्यापेक्षा देवाच्या सेवेमध्ये तरी आहे. पण खरं सार्थक करायचं असेल तर आचार्यानं आमच्याकडून काय अपेक्षित आहे ते जाणून घ्या. मग त्यासाठी नियमित ग्रंथांचं वाचन हवं, साधूंचा संघ हवा, ह्यांना खूप फरक पडतो. तर प्रयत्न करू ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा आणि जीवन सार्थक करण्याचा. हरे कृष्ण. काही टीका टिप्पणी?
दुसरा प्रश्न आहे. दत्त जयंती आहे,
ज्ञान शक्ती आहे
शब्द महाराष्ट्रामध्ये
जास्त आहे
ना.
भगवंताच्या 24 प्रमुख अवतारांमधील एक अवतार आहे दत्तात्रयांचा. खास करून जे त्रिमूर्ती दत्त जे आहेत त्या अवताराविषयी भागवतम सांगतं. आणखी एक मुख्य दत्तांचा अवतार जो आहे अवधूत, त्याविषयी देखील वर्णन आहे. कारण हां, त्या अवधूतांचं वर्णन आहे. त्यांनी जी काही अवधूत गीता दिली ती. आणि त्रिमूर्ती अवतार हा अत्री आणि अनुसयांचे जे पुत्र आहेत ते दत्तात्रय. हे वेगवेगळ्या कल्पामध्ये आहेत ना. भागवतमध्ये आलेल्या सर्वच कथा ह्या ब्रह्माजीच्या एका दिवसातल्या नाही आहेत, ह्या ब्रह्माजींच्या वेगवेगळ्या कल्पामधल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे अवतार घेतलेले आहेत भगवंतांनी. काही वेळा त्रिमूर्ती म्हणून आले, काही वेळा एकमुखी म्हणून आले. जसं पद्मपुराणामध्ये वर्णन येतं की भगवान श्रीकृष्ण कंसाला मारण्यासाठी ज्यावेळी मथुरेला गेले त्यावेळी कालियावर बसून गेले. भागवतमध्ये वर्णन आहे का तसं? नाही. भागवतमध्ये वर्णन आली कालियाला पेटाळून लावलं, जा म्हणले इथून तू, आता इथे तुझं कामच नाही. मग कल्पभेदानुसार लीलांमध्ये थोडाफार फरक आहे. जसं एका कल्पामध्ये प्रभू रामचंद्रांनी सीतामातेचा त्यागच नाही केला, आणि एका कल्पामध्ये सीतामातेचा त्याग केला. आणि प्रत्येक वर्षी जो काही जो राजस्वी यज्ञ करायचे त्या प्रत्येक राजस्वी यज्ञाच्या वेळी सीतामातेचा एक विग्रह बनवायचे, त्याच्यामध्ये तिला आवाहन करायचे, प्रतिष्ठा करायची तिची, तिला बाजूला ठेवून यज्ञ करायचे. म्हणजे कल्पभेदाप्रमाणे लीलांमध्ये थोडाफार भेद होतो. जसं हे श्वेतवराह कल्प आहे, ह्याच्यामध्ये श्वेतवराह अवतरले होते. तसं रक्तवराह कल्प देखील आहे की ज्याच्यामध्ये रक्तवर्णामध्ये वराह अवतरले होते. कारण भेदामुळे आहे. पण दत्तात्रयांनी खास करून जो प्रचार केला तो ज्ञानाचा प्रचार केला, ब्रह्मज्ञानाचा, भक्तीचा. त्यामुळे जे ज्ञानी आहेत ते लोक त्यांचे उपासक असत का. निर्विशेषवादी निराकारवादी जे लोक आहेत ते त्यांची वर्षिप करतात. हो, अवधूत ब्राह्मण म्हणून त्यावेळी त्यांनीच उपदेश केला प्रल्हाद. 14 गुरु, 24 गुरु जे केले वेगवेगळे. वैराग्याविषयी त्यांनी वर्णन केलं, कारण वैराग्य हे ज्ञानातून येतं. भक्तीविषयी अल्प प्रमाणामध्ये त्यांनी, कारण तो अवतार भक्ती प्रदान करण्यासाठी नव्हता. भगवंताच्या प्रत्येक अवताराचं एक विशेष कार्य असतं, ते कार्य करणार. सर्वात महाकारुणिक अवतार जो आहे तो महाप्रभूंचा, ज्याच्यामध्ये ते प्रेम देतात. केवळ भक्ती नाही तर आपलं प्रेम देतात. स्वतः श्रीकृष्ण आले, त्यांनी आपली भक्ती आणि प्रेम नाही दिलं कुणाला, दिलं का? ज्याच्याकडे जे असतं तेच देऊ शकतात ना. देवाकडे देवाची भक्ती असू शकेल का? नाही, ती कुणाकडे असणार? म्हणून भक्ताचं रूप घेऊन ज्यावेळी येतात त्यावेळी ते भक्ती देतात. ज्यावेळी वैराग्य म्हणून येतात त्यावेळी वैराग्य देतात. म्हणजे ज्यावेळी जे घेऊन येतात ते द्यायसाठीच त्यांचा तो अवतार असतो. काय ते बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो, पण इस्कॉनमध्ये ह्या सर्व केल्या नाहीत. कारण प्रभुपादांनी ही संस्था अशा ठिकाणी चालू केली होती की जिथे या लोकांना काहीच गंध नव्हता या गोष्टींविषयी. आणखी त्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण व्हायला नको, नाहीतर मग आपल्याकडे काय कमी नाही आहेत भ्रमित करणारे लोक, भरले लोक चंगळ एकदम. म्हणून त्याने मोजक्याच गोष्टी दिल्या की ह्याच तुम्ही करा. मग हळूहळू तुम्हाला जाणवतील त्या पद्धतीने तुम्ही करत राहा, कारण त्या आचार्यांनी जर सांगून दिलेल्या आहेत तर त्या करू शकता तुम्ही. पण आचार्यांनी याच्याविषयी कुठे काय म्हटलंय का? आता ज्यावेळी तुम्ही भक्ती सर्वश्रेष्ठ याचा प्रचार करता, मग ज्ञान आणि वैराग्य त्याचं बाय प्रॉडक्ट झालं ना, मग त्याच्याविषयी तुम्ही कशाला भर द्या? ती दुय्यम स्थिती झाली. तुम्हाला मेन काय हवं? भक्ती हवी ना. मग त्यावेळी तुम्ही त्याविषयीच विचार करणार. हा, त्यांचा आम्ही आदर करतो, सन्मान करतो, पूजाही करतो, पण त्या विशिष्ट कारणासाठी. भक्ती प्रदान करणे आमचा हेतू काय आहे? ज्ञान वैराग्य प्राप्त करणे की भक्ती? मग भक्तीसाठी उपास्य देव काय आहे? काय भक्त? भक्तांचा आश्रय घेतला, त्यांना आश्रय विग्रह म्हटलं जातं. भगवंताच्या भक्तांना आश्रय विग्रह म्हटलं, कारण त्यांचा जर तुम्ही आश्रय घेतला तर अव्यय विग्रह जे आहेत, म्हणजे स्वतः भगवंत जे आहेत, त्यांना तुम्ही प्राप्त करू शकता. मग तुम्हाला ज्ञान वैराग्य प्राप्त करायचं असेल, त्यात त्या स्तरावर तुम्ही असाल तर तिथे तुम्ही अडकाल ना, तुम्ही तिथेच जाऊन सेवा कराल. म्हणून भगवंतानी हे वेगवेगळे अवतार घेण्याचं कारणच हे की ज्याच्या त्याच्या स्तरानुसार त्याला साक्षात्कार द्यावा. जो ज्ञानी आहे तो तिथे बंद अडकेल ना, त्याच्यावरती नाही येऊ शकणार. मग त्याच्यासाठी बाबा तू इथे माझी सेवा कर, ते रुपता लक्षात. भक्ताला त्याच्यामध्ये रुचीच नाही ना, सगुण साकार रूपामध्ये त्याला रुची असतो, निर्गुण निराकाराचा कशाला विचार करेल तो? करेल का? पण महाराष्ट्रामध्ये निर्गुण निराकार ह्या गोष्टीविषयी जास्तच आहे. त्यांचा कन्सेप्ट जो आहे निर्गुण निराकार म्हणजे भगवंताला रूप नाही, आकार नाही. हो, काय चुकीच आहे त्याच्यामध्ये? हो, बरोबर आहे. सायुज्य मुक्ती मिळाल्यावर काय होणार? तीच तर धारणा आहे ना. चुकीचं काहीच नाही. तुम्ही समजता काय ह्याच्यावर चूक आहे की योग्य आहे
हे?
नाही, त्या स्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही ना. मायेचा सर्वात अंतिम आच्छादन ज्याला म्हटलं गेलंय ते म्हणजे भगवंताशी एकरूप होणं. ज्ञानाद्वारे तुम्ही ते ब्रह्मपद प्राप्त करू शकाल. मग तिथे हा घोळ येतो. हे इथे का सविस्तरपणे सांगितलं गेलंय की ब्रह्म आणि परब्रह्म यातला फरक काय आहे? त्यासाठीच. ज्ञानामुळं तो भ्रम जात नाही ॲक्च्युली, तो भ्रम उलट आणखी स्ट्रॉंग होऊन जातो. अहम ब्रह्मास्मी म्हणतो, पण ते सांगितलं गेलेलं ब्रह्म आणि परब्रह्म याच्यामध्ये फरक आहे. ब्रह्म काय आहे? शुद्ध जे असतं, निर्विकल्प, निर ते ब्रह्म. आणि परब्रह्म म्हणजे ज्या कधी विकल्पच येत नाही त्याच्यामध्ये, जे कधीच दूषित होत नाही त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे ना. तेच तर समजून सांगण्यासाठी हे उदाहरण दिलं गेलं इथं. मग जे समजू शकत नाही ते तिथं पर्यंत अडकूळ पडतात. ब्रह्मसायुज्य ज्याला म्हटलं जातं आणि एक देवसायुज्य म्हटलं जातं, वैकुंठ सायुज्य देखील म्हटलं जातं. वैकुंठ सायुज्यामध्ये जो नित्यपणे भगवंताबरोबरच असतो, नियमित नेहमी भगवंताच्या सान्निध्यात असतो. म्हणून लघुनारायण उपनिषदामध्ये सांगतात की सायुज्यम वापनवती, त्याचा शेवट असतो आहे की जो कोणी ह्या पाठ स्तोत्राचा पाठ करतो, ह्या उपनिषदाचा पाठ करतो, त्याला सायुज्य प्राप्त होतं. ते सायुज्य कोणतं? तर ते सायुज्य म्हणजे भगवद्धामामध्ये नित्य भगवंताबरोबर सान्निध्य. जसं राजाबरोबर राहिला तर राजासारखंच तुमचं थाटमाट असतं ना, पण नित्य देवाबरोबर जर राहिला तर देवासारखंच तुमचं थाटमाट राहतं. पहा प्रभुपादांच्याकडे 24 तास त्यांची पण पूजा चालू आहे का? कारण जे देवाच्या नित्य सेवेमध्ये असतात देव त्यांना देवतुल्यच बनवून टाकतो. आहे का कुठे कोणाच्या आहे मजाल असे? आज पूर्ण जगभरामध्ये 24 तास काट्यावर त्यांची पण पूजा चालू आहे ना. आता कुठेतरी गुरुपूजा होतच असेल ना. म्हणून भगवंत आणि भगवंताचे भक्त यांच्यामध्ये नेहमी कॉम्पिटिशन असते. ते त्यांना वर उचलू शक धरण्याची इच्छा करतात आणि भगवंत आपल्या भक्तांना वर उचलण्याचा प्रयत्न करतात. भगवंत प्रभुपादांचे एक शिष्य होते सिद्धस्वरूप स्वामी म्हणून त्यांनी चालू केलं प्रचार करायला की प्रभुपाद स्वतः भगवंत आहेत म्हणून. ज्यावेळी प्रभुपादांच्या कहाणी ऐकलं प्रभुपाद म्हणजे त्याला लाथ म्हणून बाहेर काढावं. असा व्यक्ती मला इस्कॉनमध्ये जो नको की जो मला भगवंत समजतो हा भगवंताच्या भक्ताचं लक्षण की ते स्वतःला कधीच भगवंत. आजकाल बघा तुम्ही दाढीवाला बाबा होतो स्वामी होतो महाराज होतो मग परमपूज्य बनतो मग त्याच्यानंतर प्रातस्मरणीय होतो त्यानंतर मग भगवान हा सत्ययुग का परशुराम त्रेता का राजा राम द्वापार का बलराम और कलयुग का बसतो आतमध्ये ते हाल जेलमध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्यायला का प्रभुपादाने एवढं का हे करून ठेवलं? कारण हा सिद्धांत जोपर्यंत गळी पडत नाही तोपर्यंत शक्य नाही. म्हणून आपल्या आचार्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे? आपण रूपारूप आहोत तर रूपगोस्वामींना आमच्याकडून काय अभिप्रेत आहे अपेक्षित आहे ते आम्ही जाणून घ्यायला हवं. त्यासाठी ग्रंथांचं वाचन हवं. त्यामुळे जे आम्ही करतोय ते किती मौल्यवान आहे ते आम्हाला कळेल. ठीक आहे ना? हरे कृष्ण.